अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आंतरराष्ट्रीय मंच या माध्यमातून परदेशातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांची माहिती शासनाकडे पाठवणं आवश्यक असतं। त्यासाठी संबंधित संस्था, व्यक्ती आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी उपसमन्वयकांची नेमणूक राज्य मराठी विकास संस्थेने केली आहे। आज आपण स्वित्झर्लंड इथले उपसमन्वयक अमोल सावरकर सर यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत। सर नमस्कार, आपली मराठी अभिजात मराठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
नमस्कार
सर, आपण स्वित्झर्लंडमध्ये कधीपासून स्थायिक आहात आणि भारत ते स्वित्झर्लंड आणि उपसमन्वयक असा हा जो प्रवास आहे हा कसा झाला?
मी मूळचा पुण्याचा, स्वित्झर्लंडमध्ये येऊन मला आता 24 वर्ष होऊन गेली आहेत। शाळेपासून इंजिनिअरिंगपर्यंतचं पूर्ण शिक्षण मी पुण्यातच घेतलं। मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आहे आणि नोकरीची सुरुवातीची काही वर्षही पुण्यातच गेली। नोकरीनिमित्तच 2 वर्ष दिल्लीलाही राहिलो आहे आणि स्वित्झर्लंडला कामासाठी येणे हा आयुष्यातील एक योगायोगच म्हणावं लागेल असं मी म्हणेन। त्यावेळी इंटरनेट एवढं प्रभावी माध्यम नव्हतं, त्यामुळे नोकरीविषयक जाहिराती मुख्यत्वे वर्तमानपत्रात खास पुरवणीमध्ये दिल्या जायच्या। वृत्तपत्रातील जाहिरातीमुळे नोकरी मिळणे परदेशातच काय पण भारतातही मी आधी कधी बघितलं किंवा अनुभवलं नव्हतं, त्यामुळे हे सगळं नवीनच। दिल्लीला असताना स्वित्झर्लंड येथील रेडक्रॉस संघटनेच्या मुख्यालयातील एका जागेकरता भारतातील वृत्तपत्र पुरवणीत जाहिरात आली होती। माझा अनुभव आणि तिथल्या अपेक्षा या जवळपास एकसारख्याच असल्यामुळे मी अर्ज केला। त्या अर्जाला सकारात्मक प्रतिसादही आला आणि त्या जागेकरता माझी निवड झाली। स्वित्झर्लंड आपल्याला माहिती आहे ते चित्रपटांमधली निसर्ग सौंदर्य, तिथल्या स्विस घड्याळांमुळे आणि स्विस बँकांमुळे। अशा ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जावं असं साधारण भारतीयांचं स्वप्न असतंच, नाही का? अशा ठिकाणी अतिशय अनपेक्षितरित्या जाण्याची संधी मिळाली हा योगायोगच, नाही का? ही घटना होती 2001 साली आणि नोकरीला रुजू होण्याकरता देशाबाहेरील पहिला प्रवास झाला तो 9/11 दुसऱ्या दिवशी। स्वित्झर्लंडला जायची उत्सुकता होतीच, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे काय होणार याची अनिश्चितही त्या दिवशी होती। अमेरिका, ब्रिटन यांच्या तुलनेत त्यावेळी भारतीयांची आणि त्याच प्रमाणात मराठी भाषिकांची संख्या स्वित्झर्लंडमध्ये खूपच कमी होती। इंटरनेटवर माहिती मर्यादित, सोशल नेटवर्क तर अस्तित्वातच नव्हतं, त्यामुळे आधीपासून असलेली माहिती मर्यादित स्वरूपात होती। त्यातूनही थोडीफार माहिती काढून मी शेवटी स्वित्झर्लंडला पोहोचलो। मी राहत असलेल्या जिनेवा शहरात जेमतेम 6 ते 7 मराठी कुटुंबे असतील। 1963 आलेली मोजकीच मराठी कुटुंबे स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि पहिला गणेशोत्सव 1999 भारतीय दूतावासातील एका मराठी अधिकाऱ्यांनी बर्न या शहरात आयोजित केला होता। मी आलो त्यावेळी पूर्ण स्वित्झर्लंडमधील मराठी कुटुंब एकत्रित गणेशोत्सव बर्न शहरात आयोजित करत असत। त्यावेळी 100 आसपास उपस्थिती असायची। पुढील वर्षांमध्ये मराठी कुटुंबांची संख्या वाढली आणि मग त्यातल्या काही जणांनी पुढाकार घेऊन मराठी मंडळाची स्थापना केली। मंडळाच्या 18 संस्थापक सदस्यांपैकी मी एक। तेव्हापासून मंडळामध्ये जिनेवाचा प्रतिनिधी आणि तांत्रिक सहाय्यक म्हणून मंडळाच्या कार्यकारी समितीमध्ये सहभागी राहिलो। पुढे 2019 मी याच मंडळाचा अध्यक्षही झालो। त्यानंतर आलेल्या कोविड दरम्यान पारंपरिक कार्यक्रम आयोजनावर बंधन आली होती आणि त्यातूनच मराठी समाजसुधांची सेवा ही वेगळ्या प्रकारे करण्याची संधी मला मिळाली। वर्क फ्रॉम होम आपलं चालू होतंच, त्यासारखंच मंडळाचे उपक्रमही ऑनलाईन करण्याचा विचार आला आणि या मिळालेल्या वेगळ्याच संधीचा फायदा झाला की वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज हे सहजपणे आपल्याला सहभागी करून घेता येत नाहीत, अशा लोकांना सहजपणे ऑनलाईन स्वरूपात सभासदांपर्यंत पोहोचवत आले. आणि कदाचित याच पार्श्वभूमीमुळे शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मराठी मंचमध्ये स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माझे नावही सुचवण्यात आले आणि अशा प्रकारे मी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा उपसमन्वयक झालो.
सर, स्वित्झर्लंडमध्ये आता सध्या एकंदरीत किती मराठी कुटुंब असतील आणि ती एकमेकांशी कशी जोडली जातात, म्हणजे कोणत्या निमित्ताने एकत्र येतात, सण, प्रवास, नातेसंबंध, उद्योगधंदा, आणि ते एकत्र यावे म्हणून यासाठी काही विशेष प्रयत्न केले जातात का, कशा प्रकारे ते प्रयत्न केले जातात याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
गेल्या काही वर्षांमध्ये मराठी कुटुंबांची संख्या वाढत आता नक्कीच 300 वरती गेली असेल असा माझा अंदाज आहे. सर्वात जास्त मंडळी झ्युरिक शहर परिसरात राहतात, त्यानंतर जिनिवा, बाझल, लोझान, ल्युझर्न अशा शहरांच्या परिसरातही वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातली मंडळी आहेत. काही जण तात्पुरत्या नेमणुकीवर आलेली असतात, तर अधिक काळ राहणाऱ्यांची आणि स्थायिक होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंडळातर्फे वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम आयोजित होतच असतात. एकदा भेटघाट झाली की आपोआपच अनौपचारिक भेटी आणि लहान मुलांचे एकत्र येणे असं चालू होतं. परदेशात आपलीच माणसं, आपले एकमेकांचे नातेवाईकही असतात आणि मित्रही असतात. अगदी एकत्र येऊन क्रिकेटची मॅच बघणे, अवघड वेगळी एकमेकांना मदत करणे आणि एकमेकांबरोबर आनंद साजरा करणे हे सर्व भारतासारखेच इथेही सुरू असते. असंही म्हणता येईल की इथे एक वेगळं कुटुंबच तयार झालेलं असतं. मंडळातर्फे पारंपरिक मराठी सण, उत्सव यानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जातातच. एका शहरातील गणेशोत्सवापासून सुरुवात होऊन आता 4 शहरांमध्ये नुसत्या गणेशोत्सवाबरोबरच दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा यानिमित्त कार्यक्रमही आयोजित केले जातात. काही ठिकाणी या व्यतिरिक्तही काही कुटुंब एकत्र येऊन अनौपचारिकरित्या सणांच्या निमित्ताने हळदी कुंकू, बोंडला याचेही आयोजन करतात. 1999 साली मर्यादित मराठी समुदाय असूनही काही उत्साही कुटुंबांनी युरोपियन मराठी संमेलन स्वित्झर्लंडमध्ये आयोजित केले होते. दुसरं युरोपियन मराठी संमेलन 2010 झ्युरिक येथे आयोजित केलं होतं. हेतू हाच की सर्व युरोपमधल्या मराठी समुदायाला एकत्र आणून एकत्र काहीतरी आपण कला, साहित्य, मनोरंजन याचा आनंद घ्यावा. इतर देशांप्रमाणे इथेही IT स्थलांतरित झालेली मंडळी जास्त असली तरी कार्यकुशलतेप्रमाणे कालांतराने कार्यक्षेत्र बदललेली मंडळीही आहेत. काहींनी तर त्यांची पूर्ण वेळ नोकरी सोडून व्यवसायही सुरू केला आहे. काही व्यवसाय सर्व भारतीयांशी संबंधित आहेत, तर काही पूर्णपणे स्थानिक गरजांना पूरक असे व्यवसाय आहेत.
सर, या सगळ्यात नवीन पिढीला कसं सामावून घेतलं जातं आणि त्यांचाही प्रतिसाद यामध्ये कसा असतो, कारण नवीन पिढीला मराठी शिकवणं आणि त्यांनी बोलणं आणि मराठी सण उत्सव समारंभ यामध्ये सामील होण्याचं एक जे कुतूहल असतं ते तिथे आढळून येत आहे का?
माझं स्वतःचं शिक्षण 10th पूर्णपणे मराठीतून झालं आहे. इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग केलं ते इंग्रजी माध्यमात नव्हतं. पण माझ्या अंदाजाने हे स्वित्झर्लंडमध्ये स्थलांतरित होणाऱ्या जवळपास सगळ्यांनीच लहानपणापासून मराठी ऐकलं, बोललं आणि कदाचित मराठीतनं शिक्षणही घेतलेलं आहे, त्यामुळे मराठी हे काही फरक नाही आहे. पण इथे परदेशात मिळणाऱ्या स्थानिक शिक्षणात स्थानिक भाषा आणि संस्कृती मुख्य असणं साहजिकच आहे. लहानाची मोठी होणारी पुढची पिढी मराठी भाषा आणि संस्कृतीपासून दूर राहू नये असं या सगळ्या पालकांना नक्की वाटतं. माझ्या मते पहिली पायरी घरातच चढली जाऊ शकते. पालक मराठी असल्याने घरात मराठी भाषा ठेवली आणि सण, परंपरा हे जपले गेले तर आपोआपच मुलांना सगळ्याची सवय लागते. माझी 2 मुलंही इथलीच लहानाची मोठी झालेली, घरात सगळे मराठी बोलतो आणि सगळे सण घरात साजरे होतात. याच संदर्भाला घेऊन मंडळातल्याच एका पालकाने याबद्दल पुढाकार घेतला आणि खास पुढच्या पिढीकरता काही उपक्रम आयोजित करायला सुरुवात केली गेली. गणपतीच्या वेळी गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा, त्यांच्यासाठी लेझिम कार्यशाळा इत्यादीमध्ये मुलांचा सहभाग सुरू केला गेला आणि गेल्या 2 वर्षात मंडळातर्फेच पुढची पिढी झ्युरिकमध्ये एक पूर्णपणे मुलांनी आयोजित केलेला करमणूक प्रधान कार्यक्रम आयोजित करतात. कलाकार, आयोजन, संचालन, तांत्रिक सहाय्य सर्व काही नवीन पिढीतील मुले सांभाळतात आणि या पद्धतीने नवीन पिढीला मंडळाच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचं एक उद्देश कार्यकारी समितीने अंगीकारला आहे.
मराठी बोलणं, लिहिणं, साहित्य रुची निर्माण करणं यासाठी काही प्रयत्न उपसमन्वयक म्हणून आपल्याकडून किंवा त्यांच्याही पालकांकडून केले जातात का? आणि मग हे प्रयत्न कशा प्रकारचे असतात? त्यासाठी काय विशेष प्रयत्न केले जातात?
आपण मगाशी ऐकलं त्याप्रमाणे पालकांना मराठी घरात टिकवायचंच आहे, पण त्याला पाठबळ मिळतं ते शासनाकडून, इथल्या शैक्षणिक विभागाकडून. घरात मातृभाषा टिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. त्यांच्या मते लहान मुलं एकापेक्षा जास्त भाषा एकाच वेळेला सरमिसळ न करताही शिकू शकतात. साधारणपणे 7 वर्षांपूर्वी एक मराठी शाळा झ्युरिक शहरात घरातल्या घरात सुरू झाली. 2022 आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना झाल्यावर लहान मुलांकरता जागतिक स्तरावर मराठी शिक्षणाकरता प्रयत्न सुरू झाले. 2023 स्वित्झर्लंडमधील बाझल शहरातील काही पालकांनी स्थानिक जर्मन भाषिक शाळेत मराठी वर्ग सुरू करण्याकरता स्विस प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि 2023 तिथल्या एका स्थानिक जर्मन भाषिक शाळेत मराठी वर्गही सुरू झाला. या धर्तीवर स्वित्झर्लंडमधील इतर शहरात मराठी वर्ग सुरू करण्याकरता पाठपुरावा करणार आहोत. नुकत्याच या शाळेच्या वाचनालयाकरता काही मराठी पुस्तकांचा संच आंतरराष्ट्रीय मराठी मंचाद्वारे पोहोचवण्यात आला आहे. या प्रयत्नांचा फायदा काही मुलांना मिळणे सुरू झालं आहेच. येत्या काही वर्षांमध्ये यात निश्चितच वाढ होईल. मी मंडळाचा अध्यक्ष असताना कोविड दरम्यान सुरू केलेले उपक्रम काही प्रमाणात त्याच्यानंतरही चालू ठेवले गेले. महाराष्ट्र राज्य, इतिहास, कला, मराठी भाषा यावर केंद्रित उपक्रम ऑनलाईन स्वरूपात चालू होते. 2020 महाराष्ट्र दिन आणि 2021 मराठी भाषा गौरव दिन ऑनलाईन स्वरूपात आयोजित केले जाऊ लागले. मराठी भाषा, कला, कविता, साहित्य, इतिहास, अध्यात्म याच्याशी संबंधित व्यक्तिमत्वांना व्याख्यानांसाठी निमंत्रित केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे आयोजित एका व्याख्यानमालेचं नंतर मराठीमध्ये पुस्तक रूपातही प्रकाशन केलं गेलं. आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे प्रतिनिधित्व करताना मराठी संबंधित उपक्रम बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या सहाय्याने स्वित्झर्लंडमध्ये राबवायलाही सुरुवात केली आहे. नुकतंच ऑक्टोबर महिन्यात अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि वाचन प्रेरणा दिन या 2 स्थानिकांनी भाग घेतला. महाराष्ट्रातील बालरंगभूमी परिषदेबरोबरही काही कार्यशाळा आयोजित करून लहान मुलांना मराठी रंगभूमीची ओळख करवून देण्याची योजना आहे. मागील वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अशा आपल्या मराठी भाषेतील साहित्यावर स्थानिक किंवा इंग्रजी भाषेत चर्चासत्रे आयोजित करण्याचाही मानस आहे. याद्वारे मराठीतील साहित्य इतर भाषिकांपर्यंत पोहोचवण्याकरता मदत होईल. शासनाच्या मदतीने हे सर्व करण्याची संधी मला मिळाली आहे आणि यातच मला आनंद आणि समाधान आहे.
सर, आज आपण इथं आलात आणि आपल्या कार्याविषयी आणि एकंदरीतच स्वित्झर्लंडमध्ये चालणाऱ्या मराठी भाषेच्या घडामोडींविषयी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आमच्याशी या ईमेलवर संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.